नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम अर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका जाली. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थिक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर चड खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थिक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलांच्या सुरक्षेच्या विभागान स्त्री राईड सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे आठवे बसकेचे सह अध्यक्षपण करपा खातीर इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. आता पुराय खबरो. भारतीय आंब्याचो प्रसार आनी आस्वाद घेवपाचो उत्सव म्हळ्यार मँगो मॅजीक फेस्टिवलाची दुसरी आवृत्ती काल अमेरिकेतल्या सिएटलांत जाली. प्रदर्शनांत आशिल्ल्या भारतीय आंब्याचो 7 जाती, तातूंत महाराष्ट्रांतले आफोन्सो आनी केसर, आंध्र प्रदेशांतले बागनपल्ली आनी हिमायत, उत्तर प्रदेशांतले लांगरा आनी दशेरी आनी गुजरातांतल्या राजपुरी हांचो आस्पाव आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आंब्याच्या उत्पादना कडेन शेतकार भाव भयणांची तोखणाय करतले अशें सांगले.
आमकी ये यात्रा अब गांव से ग्लोबल मार्केट तक भी पहुंच रही है. मन की बात के माध्यम से मैं आम की पैदावार से जुड़े अपने किसान भाई बहनों की प्रशंसा करूंगा. आप देश की कृषि अर्थव्यवस्था के लिए आम किसान नहीं, बहुत विशेष हैं. ऐसे ही छाए रहिए.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम आर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका झाली. संसारीक अस्थिरतायेच्या काळांत भारताची अर्थिक वाढ आनीक वाढोवपा खातीर वेगवेगळ्या विचारांचे आनी उपायांचेर प्रधानमंत्री आनी मंडळाच्या वांगड्यांनी उलोवणी केली. तशेंच जिणेची सोय आनी वेवसायाचे सुदारणेविशीं चर्चा जाली. अस्तंत आशिया संघर्षाचो भारत आनी संवसाराचेर कितलो परिणाम जातलो हाचे विशीं वांगड्यांनी आपले विचार मांडले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान भारताच्या अर्थिक रुपांतरा संबंधित आनी दीर्घकालीन उदरगतीच्या प्राधान्य संबंधित विंगड विंगड प्रस्नांचेर तांणी विचार केला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. तशेंच सुदारणा प्रवासांत चड गती जोडपाचेर आनी इज ऑफ लिव्हींग तशेंच इज ऑफ डुईंग बिझनस सुनिश्चित करपा विशीं तांणी चर्चा केली. अर्थिक सल्लागार मंडळ ही एक स्वतंत्र संस्था असून ती भारत सरकाराक खास करून प्रधानमंत्रीक अर्थिक आनी संबंधित प्रस्नांचेर सल्लो दिता. या अर्थिक मंडळाच्या वांगड्या भायर प्रधानमंत्रीचे दोन मुखेल सचीव डॉ पी के मिश्रा आनी शक्तिकांत दास हे बसकेक हाजीर आशिल्ले. एस महेंद्र देव अध्यक्ष जाल्यार पूर्णवेल वांगडी संजय कुमार मिश्रा, संजीव सानियाल आनी शमिका रवी हांचो आस्पाव आशिल्लो. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थिक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. ईशान्य राज्यांतल्या शिमेवेल्या वाठारा संबंधित बीएसएफाच्या त्रिपुरा फ्रंटियर मुख्यालयान मंत्री शहाच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेवेळार हो निर्देश दिला. तशेंच फाटल्या 5 वर्सांच्या जमनीच्या नोंदणीची तपासणी करची अशें गृहमंत्र्यांनी निर्देश दिले. घुवळी वखदां आनी सशस्त्र वेव्हारा आड कारवाय करची पडटली आनी घुवळी वखदां वेव्हारांत योगदान दिवपी पुराय साखळी बऱ्या पद्दतीन हाताळपाक जाय अशें मंत्री शाह हांणी सांगलें. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी 2015 वर्साच्या भुंयकांपा उपरांतच्या पुनर्बांदणी कार्यावळीखाला 72 भलायकी सुविधा आनी 12 सांस्कृतीक दायज प्रकल्प आभासीपणांक नेपाळाक दिले. नवी दिल्लीत नेपाळी समकक्ष शिशीर खानल हांच्या कडेन उलयतना तांणी ही म्हायती दिली. शिमेभायर खासगी पयशे धाडपा खातीर सुविधा दिवपा खातीर UPI इंडिया आनी नेपाळाच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेसा मदलो संबंध दोनी फुडाऱ्यांनी संयुक्तपणान सुरू केला. तशेंच नेपाळा खातीर आवाज पयली भास अणकार माचये खातीर राष्ट्रीय डिजिटल मुळावी बांदावळ, सहनिर्मिती खातीर डिजिटल इंडिया भाशिनी आनी काठमांडू विद्यापीठा मदीं समन्वय पत्राची अदलाबदल जाल्ल्याचें दोनी फुडाऱ्यांनी सांगलें. खानल हांचे कडेन जाल्ले बसकेन उक्तावण उलोवपांत विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर हांणी भारत आनी नेपाळ आपल्या खाशेल्या शिमेचेर सुरक्षा सांबाळपा खातीर सहकार्य करतात आनी दोनूय देश गरजेच्या वेळार सदांच एकामेका वांगडा उबे रावल्यात अशें सांगलें. नीट UG 2026 परिक्षा प्रस्नपत्रिकेची विक्री करपा संबंधित सोशल मिडिया आनी संदेशन प्लॅटफॉर्माचेर पातळिल्ले दावे राष्ट्रीय चाचणी एजन्सी कडल्यान न्हयकारल्यात. परिक्षा प्रक्रियेची अखंडताय पुरायपणान गंभीर उरल्या आनी उमेदवारांक सुरक्षीतपणान परिक्षा दिवपाक मेळची हे खातीर गरजेच्यो सगळ्यो सुरक्षा उपाय येवजण्यो आसात अशें एजन्सीन स्पश्ट केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
दक्षिण बंगालाचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की दक्षिणेश्वर कालीघाट देवळां अशा राज्यभरांतल्या मुखेल धर्मीक सुवातींनी सुविधा सुदारपा खातीर भाजप सरकार व्हड उदरगतीचे उपक्रम करतले. तांणी गंगासागर मेलाक आंतरराष्ट्रीय पावण्यार व्हरपा खातीर काम सुरू केलां जाल्यार दक्षिणेश्वर आनी कालीघाट सारख्या नामनेच्या धर्मीक स्थळांचेर सुविधा खूप वाढयतले अशें कळयलां. कोलकात्यांतल्या एका कार्यावळींत उलयतना सुवेंदू अधिकारी हांणी तारकेश्वरांत येवपी श्रावणी मेलाची भव्य वेवस्था जातली अशें सांगलें. फाटल्या तृणमूल काँग्रेस प्रशासनाचेर जाप दितना मुख्यमंत्र्यांनी फाटल्या 15 वर्सांत अस्तंत बंगालाक रोजगार संदीची उणाव आनी वेवस्थीत भ्रश्टाचार जाला असो आरोप केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे 8वे बसकेचे सहअध्यक्षपण करपा खातीर इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. विदेश वेव्हार मंत्रालयान सोशल मिडिया पोस्टांत हे बसके वेळार दोनी मंत्री भारत आनी इंडोनेशिया मदल्या व्यापक रणनीती भागीदारीचो नियाळ घेतले आनी द्विपक्षीय सहकार्याक आनीक घटमूट करपाच्या मार्गार चर्चा करतले अशें कळयलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल गुजरात आनी दमनाक भेट दिली. रस्तो वीज आनी उद्देगीक क्षेत्रांतल्या सुरतांत 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करून तांणी राष्ट्राक समर्पीत केलें. तशेंच सुरतांत 200 खाटींच्या ESIC हॉस्पिटलाचें उक्तावण केलें. तशेंच गुजरात सरकाराच्या जायत्या म्हत्वाच्या उपक्रमाचें उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केलें. तातूंत आधुनीक वीज वितरण सुदारणा, प्रगत निर्वाह विलोपन आनी उपचार मुळावी बांदावळ हांचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री मोदी दमनांत सुमार 2,970 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पाचो बुन्याद घाली. हे प्रकल्प भलायकी जतनाय, नागरी विमानन, पर्यटन, मुळावी बांदावळ, जोडणी आनी भौशीक कल्याण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतले आसात. तशेंच प्रधानमंत्री सुमार 1,340 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचें उक्तावण करून राष्ट्राक समर्पीत केलें. तातूंत नमो विमानतळाची नवी टर्मिनल इमारत, नमो हॉस्पिटल हांचो आस्पाव जाता. नव्या टर्मिनल हाका लागून प्रादेशीक हवाई जोडणी खूब वाडटली आनी ह्या वाठारांत अर्थीक वाड करपाक मेळटली. मुखार प्रधानमंत्र्यांनी 2025-26 अर्थीक वर्सा भारताची वाड 7.7% आशिल्ली अशें सांगलें.
वर्ष 2025-26 में भारत ने 7.7% की ग्रोथ रेट हासिल की है और पिछला क्वार्टर जो 31 मार्च को खत्म हुआ उसमें भी भारत की ग्रोथ 7.8% रही है और ये दुनिया में तेज गति से आगे बढ़ने वाली बड़ी इकॉनॉमी है.
बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थीक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागान स्त्री रायड सुरू केला. हो एक आगळोच उपक्रम सुरू केला जो सगळ्या बायलां खातीर कॅब, ऑटोरिक्षा आनी इलेक्ट्रीक सायकलीची जाणीव करून दिता. काल DGP CV आनंद हांणी अधिकृतपणान चालीक लायिल्ल्या ह्या उपक्रमाक लागून बायलां प्रवाशांनी ओला, उबर आनी रॅपिडो सारकिल्या लोकप्रिय एप्स वरवीं बायलां कडल्यान चलपी रायड्स बूक करपाक मेळटात अशें सांगलां. ह्या उपक्रमातल्यान बायलां सुरक्षेच्या विभागान आपल्या पोर्टला वरवीं 55 बायलांक वेचून काढले आनी तांकां इलेक्ट्रीक वाहनां खरेदी करपा खातीर अर्थीक मजती वांगडाच वेवसायीक वाहनां चालक प्रशिक्षण दिले. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ आनी माहीन एकसुरे सुवातींनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारतांतल्या कांय वाठारांनी अंदमान आनी निकोबार सुवे, कर्नाटक, कोंकण आनी गोंय, लक्षद्वीप, महाराष्ट्र, हिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू हांगा पावस पडपाची शक्यताय आसा अशें कळयलां. सॅफ बायलां 2026 वस्तादपण फायनलींत भारतान डिफेंडींग चॅम्पियन बांगलादेशाचे 3-8 अशें जैत जोडून विक्रमी 6वे खेपे खिताब जिखलो. काल गोंयच्या मडगांवांत ही मॅच जाली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा PM अर्थीक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका जाली. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थीक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी मारला. बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थिक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागान स्त्री रायट सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे 8वे बसकेचे सह अध्यक्षपण करपा खातीर इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.